दोन प्रेमिकांचं कोजागरी पौर्णिमेच्या धुंद रात्री फुललेलं असं हे प्रणयगीत. प्रणयाच्या तरल भावना, हसणाऱ्या चंद्राला साक्ष ठेवून पौर्णिमेच्या धवल प्रकाशात जणू काही मिलनाचा सोहळाच साजरा करीत आहेत.
असा घनसावळा केतकी तव अंक कांती मी असा घनसावळा लोचनांची दीपिका